नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोकलाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 22 सप्टेंबर शुक्रवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. महाभारतकालीन आणि उजव्या डाव्या दोघी सोंडेच्या मूर्ती विराजित असलेल्या जगातील एकमेव पद्मालय मंदिराला स्थापनेनंतर पहिल्यांदाच आनंद वाट गवसणार आहे. पर्यटन विकास महामंडळ आणि वन विभागाने पद्मालय परिसराच्या विकासासाठी अतिशय देखणा आराखडा तयार केला असून येत्या पंधरवड्यात प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारासमोर असणाऱ्या जागेत रामानंद नगर पोलीस स्टेशनची इमारत उभारण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. राज्यात 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सेवा महिना राबवण्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सूचना केल्यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व विभागातील कामकाजाचा दैनंदिन अहवाल शासनाला सादर होत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अभ्यास करण्यासाठी माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. या समितीत धनगर समाजाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल अशी घोषणा करताच धनगर आरक्षणाबाबत शासन सकारात्मक असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिली. कॅनडाने भारतावर केलेल्या आरोपानंतर दोन्ही देशांमधील संबंध चिघळले असून आता कॅनडाच्या नागरिकांसाठी भारतीय व्हिसा देण्याची सेवा तातडीने काही काळापुरती स्थगित करण्यात आली आहे. थ्री इडियट्स या चित्रपटात लायब्ररियन दुबे ही भूमिका साकारलेले अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन झाले आहे. किचनमध्ये काम करत असताना अखिल मिश्रा हे कोसळले असं म्हटलं जात आहे. अखिल मिश्रा यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्या आधी विचार केलेला कधीही चांगला असतो. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोकलाईव्ह, तुमच्या मनातलं.